श्री रामाने त्या गौतमाश्रमामध्ये थोडीशी विश्रांती घेतली. त्यानंतर सर्वजण पुढे निघाले, मिथिलेमध्ये येऊन पोहोचले. मिथिला अधिपती जनक राजाने आपल्या सीतेच्या स्वयंवरासाठी त्या ठिकाणी एक पण लावलेला आहे. तो पण असा आहे की त्याच्याजवळ जे परशुरामाचं प्रचंड शिवधनुष्य आहे, त्या धनुष्याला जो प्रत्यंचा लावील त्याला सीता माळ घालील. त्या स्वयंवरासाठी जमलेल्या अनेक अतिरथी महारथींच्या समोर, सहस्रावधी राजांच्या समोर, पुष्कळ मल्लांच्या करबी ते महाप्रचंड शिवधनुष्य जनकाने त्या सभामंडपामध्ये आणवलं. त्या धनुष्याकडे पाहूनच, त्याचा आकार आणि प्रचंडपणा पाहूनच आलेल्यापैकी अनेक जण मनामध्ये भयभीत झाले. काही जण उठले मोठ्या धीराने ते उचलण्याकरता, प्रत्यंच लावण्यासाठी. परंतु उचलणं सोडाच ते धनुष्य जागेवरून हलवणंही कोणाला शक्य झालं नाही. आणि शेवटी रामचंद्र उठले. त्यांनी ते धनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली. जनकानी अवश्य म्हटलं. श्रीरामांनी प्रथम त्या धनुष्याला भक्तिभावानं वंदन केलं. ते धनुष्य उचललं. उचलून ते वाकवण्याचा प्रयत्न करू लागले. तोच विजेसारखा कडाड असा आवाज झाला. ते धनुष्य मधोमध भंग पावलं. त्याचे मोडून दोन तुकडे झाले. हा लोकविलक्षण पराक्रम बघून सर्वजण स्तिमित झाले. जनक संतुष्ट झाला. सीता अतिशय आनंदित झाली. जनकाने वीर्यशुल्क सीता त्या महावीराला देण्याचा निश्चय बोलून दाखवला. विश्वामित्राने ते मान्य केलं. यथाकाली श्रीरामाचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला. आपल्या भ्रातृकन्या उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती याही जनकानं लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना दिल्या. तो आवरणीय समारंभ संपला. त्या स्वयंवरासाठी आलेले सर्वजण आपापल्या नगरी परत गेले. राम लक्ष्मणही आपल्या नववधूंच्या सह अयोध्येला परत आले. ते जाऊन महिने लोटले तरी सुद्धा मिथिलेचे भाट आणि चारण त्या स्वयंवराचंच गीत गात होते, पुन्हा पुन्हा गात होते, अळवून अळवून गात होते.
आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामाने सहज उचलिले धनुशंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाचा हेतु अंतरीचे. श्रीरामाने सहज उचलिले धनुशंकराचे, पूर्ण जाहले जनक नृपाचा हेतु अंतरीचे. उभे ठाकले फाग्य सावळे समोद दुहितेचे, उभे ठाकले फाग्य सावळे समोद दुहितेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. मुग्ध जानकी गुरुन न्याहळी राम धनुर्धारी, नयना माझी एकवटुनिया निज शक्ति सारी. मुग्ध जानकी गुरुन न्याहळी राम धनुर्धारी, नयना माझी एकवटुनिया निज शक्ति सारी. फुलू लागले फूल हळू हळू गाली लजेचे, फुलू लागले फूल हळू हळू गाली लजेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. सामुनिया जरा पापणा पाहत ती राही, तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई. सामुनिया जरा पापणा पाहत ती राही तडिता घाता परी भयंकर नाद तोच होई श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे
स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे
अंधारुनिया आले डोळे भावरले लाजे मुक्त हासता भूमिकन मनोमनी लागे अंधारुनिया आले डोळे भावरले लाजे मुक्त हासता भूमिकन मनोमनी लागे तृप्त जाहले सचित लोचन क्षणात जनकाचे तृप्त जाहले सचित लोचन क्षणात जनकाचे
स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे
जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी हात जोडून म्हणे नृपती तो विश्वामित्रासी आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे
स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे
पित्रानेने उठे हळूती मंत्र मुक्त बाला अधीर चालती अधीरती हुनी हातीची माला पित्रानेने उठे हळूती मंत्र मुक्त बाला अधीर चालती अधीरती हुनी हातीची माला गौर वर्ण ते चरण गाठिती मंदिर सौख्याचे गौर वर्ण ते चरण गाठिती मंदिर सौख्याचे
स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे
नीलाकाशी जशी भरावी उष प्रभा लाल तसेच भरले रामांगी मधुनूपुर स्वर ताल नीलाकाशी जशी भरावी उष प्रभा लाल तसेच भरले रामांगी मधुनूपुर स्वर ताल सभा मंडपी मिलन झाले सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे सभा मंडपी मिलन झाले माया ब्रह्माचे
स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे
झुकले थोडे राम जानकी खाली वरमाला गगना माझी देवकरांच्या करीती करताना झुकले थोडे राम जानकी खाली वरमाला गगना माजी देव करांचा करती करताला चांचा कानी गजर पोचले मंगल माध्यांचे चांचा कानी गजर पोचले मंगल माध्यांचे
स्वयंवर झाले सीते से स्वयंवर झाले सीते से स्वयंवर झाले सीते से स्वयंवर झाले सीते से
अंश विष्णु तारा अंश विष्णु तारा धरे ची तुहिता ती सीता अंश विष्णु तारा धरे ची तुहिता ती सीता गंधर्वांचे सूर लागले जय गीता दाता गंधर्वांचे सूर लागले जय गीता दाता आकाशाशी जरले नाते ऐसे धरणीचे आकाशाशी जरले ऐसे नाते धरणीचे
स्वयंवर झाले सीते से स्वयंवर झाले सीते से स्वयंवर झाले